आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.